डायरेक्टर्स डायरी 30 जुलैसाठी। मित्रमैत्रिणींनो, पुण्याच्या शिवाजीनगर एस टी स्टँडमध्ये किंवा एस टी स्टँडजवळून जर एवढ्यात तुम्ही कधी गेला असाल तर एक बदल तुमच्या लक्षात आला आहे का? पुण्याहून संवादाला सुटणारी पुणे बीड गाडी प्लॅटफॉर्म नंबर 6 वर लावण्यात आली आहे, किंवा पुणे नाशिक दुपारी 2:30 सुटणारी एशियाड प्लॅटफॉर्म नंबर 2 समोर लावण्यात आली आहे, अशा प्रकारच्या उद्घोषणा तुमच्या कानावर नक्कीच पडल्या असतील। आता या घोषणांच्या मध्ये काही दिवसांपासून नवीन घोषणांची भर पडलेली आहे। प्रवाशांनो, एस टी बसमधूनच प्रवास करा, ते तुमच्या हिताचं आहे। एस टीतून प्रवास करणं सुरक्षित आहे। एस टी महामंडळ तुमच्या पूर्ण सुरक्षेची हमी घेते, तेव्हा एस टी या अधिकृत वाहनातूनच प्रवास करा। अनधिकृत वाहनातून प्रवास करून आपला जीव धोक्यात घालू नका। मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या इथे लक्षात आली असेल की सर्वस्वी वेगळ्या अशा प्रकारच्या घोषणा तुमच्यापैकी काहींनी ऐकल्या असतील। एस टीवर अशा प्रकारच्या घोषणा द्यायची वेळ का बरं यावी? कारण उघड आहे, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेसची संख्या आता प्रचंड वाढलेली आहे। अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या, आतूनही आलिशान आणि आरामदायी असणाऱ्या या बसेसनी प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं। प्रवाशांशी नम्रतेने वागणं, वेळेचं बंधन पाळणं इत्यादी कारणांनी या बस सर्व्हिसेस अल्पावधीत लोकप्रिय झाल्या। बसेसची आणि अशी वाहतूक करणाऱ्या संस्थांची संख्या देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढली, आणि या सगळ्याचा परिणाम एस टीचे प्रवासी कमी होण्यात झाला। एस टी सी मोनोपॉली असल्यामुळे प्रवाशांविषयी बेफिकिरी, अधिकाऱ्यांची उर्मट उत्तरं, वाहक चालकांची मनमानी यामुळे सामान्य प्रवासी वैतागून गेले होते। पण खाजगी बसेसमुळे जेव्हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला, तेव्हा मात्र राज्य परिवहन महामंडळानं आपलं धोरण बदलायला सुरुवात केली। महामंडळाचा आत्मा की जो सर्व प्रवासी, त्याच्या सुखसोयींकडे अधिकाधिक लक्ष द्यायला प्रारंभ झाला। एखादी चौकशी करण्यासाठी आपण खिडकीजवळ जावं, त्या अधिकाऱ्यानं आपल्याकडे डुंकूनही बघू नये, ही परिस्थिती आता मित्रांनो पूर्णपणे पालटलेली आहे। एस टी स्टँड स्वच्छ ठेवणं, बसेस वेळेवर सोडणं, प्रवाशांशी सौजन्याने वागणं वगैरे गोष्टींवर आता लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। आणि खरं म्हटलं तर मित्रांनो, एस टीचं कौतुकसुद्धा करायला हवं बरं का? कुठल्याही व्यक्तीला आता 5 किलोमीटरच्या वर चालायला लागू नये असा एस टीचा प्रामाणिक प्रयत्न आहे, आणि त्यामध्ये एस टी महामंडळ पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे। केवढ्या तरी लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रातराण्या आज रस्त्यावरून धावत आहेत। गाड्यांना विलंबानं पोहोचण्याचं प्रमाणही आता खूप कमी झालेलं आहे। खाजगी गाड्यांच्या सुखसोयींबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही, पण सुरक्षितता हा एक मुद्दा घेतला तरी विचार करायला बराच वाव आहे असं दिसून येईल। याबाबत एस टीची बाजू कदाचित उजवीही ठरेल। अशा प्रकारच्या नवीन उद्घोषणा लाऊडस्पीकरवरून देणं हेही स्वागतार्हच म्हटलं पाहिजे। भविष्यात होऊ घातलेला चेंज यातून प्रतीत होतो। आणि तुम्ही मित्रांनो आणखी एक गोष्ट अनुभवली असेल की ज्यावेळेला तुम्ही एस टीने प्रवास करता, त्यावेळेला ज्यावेळेला प्लॅटफॉर्मवर उभी राहिलेली गाडी प्रवाशांनी भरते आणि गाडी सुटण्याची वेळ होते, त्यावेळेला देखील ड्रायव्हर आणि कंडक्टर गाडीच्या खाली उभं राहून नगर, शिरूर, औरंगाबाद, पुणे, अंबाजोगाई, परळी अशा प्रकारे प्रवाशांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी ओरडत असतात। थोडक्यात काय, स्पर्धा आली की दर्जा गुणवत्ताही सुधारतो असं समीकरण मांडायला हरकत नाही। मला तर वाटतं प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धक असावा, म्हणजे आपण कुठं आहोत हेही कळतं, आणि प्रतिस्पर्ध्यानं पटकावलेलं स्थान आपल्यालाही कसं पटकावता येईल याची ईर्ष्याही मनात निर्माण होते। ते काही असो, सध्या निसर्ग फुललेला आहे, प्रवास करत हा आनंद मनमुराद लुटा।